श्री गणेशाय नमः। नागावडे व गिरमकर परिवाराच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रण। सौभाग्यवती शोभा व श्री सुनील पर्वतराव नागावडे यांची ज्येष्ठ सुकन्या चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी रजनी यांचा विवाह संपन्न होतोय। सौभाग्यवती शारदा व श्री अशोक जयवंतराव गिरमकर यांचे चिरंजीव गणेश यांच्याशी हा विवाह सोहळा 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6:31 गोरज मुहूर्तावरती करण्याचे योजिले आहे, तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे। विवाह स्थळ सिद्धेश्वर लॉन्स इनामगाव, श्रीगोंदा रोड इनामगाव नजीक, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। निमंत्रण श्री कल्याण पर्वतराव नागवडे, श्री बबन पर्वतराव नागवडे, श्री अनिल पर्वतराव नागवडे, श्री सुनील पर्वतराव नागवडे, श्री रवींद्र विक्रम नागवडे व समस्त नागवडे परिवार।